रंगळा येथे लग्नासाठी आमच्या घरून भाभी अण्णा वहिनी दादा गेलो. आमच्यात लग्न म्हणलं की लग्नाचा शेवट होतो की नाही याचीच भीती राहायची. मारंगळ्यात आमच्या लोकांची दोन लग्ने एकाच दिवशी होती. आधीच लग्नाची दारू पिलेले लोक धिंगाणं करत होते. मला मान दिला नाही, आजीची रानलं नाही, याच्यावरून भांडण सुरू व्हायचं. कसं तर समजावून लग्नाला सुरू केलं. नवरा नवरीला आंघोळ घालायचं वक्त आला. आंघोळीच्या वेळी सुतानं सुतकावं लागतं. तांब्यात हळदी कुंकाचं पाणी असतं. त्या तांब्याला दोऱ्याच्या गाठीनं वाळीत न टाकलेल्या सवासीन असलेल्या बायांनी म्हणजे नवऱ्याच्या बायकांनी दोरा गुंडाळायचा. मग चार सवासिनी त्या तांब्यातलं पाणी नवरा नवरीच्या अंगावर टाकतात. या लग्नात आमची केसर वहिनी गेली, तिनं सुतक सुत केली. पुन्हा आमची थुरली भाभी काशीबाई सुतक सुत केली. तिनं दोरा हाती घेऊन फिरायच्या बेतात होती तेव्हा आमच्यातल्या एका जुन्या तळंग्यानं येऊन तिच्या हातातला दोरा हिसकावून घेतला आणि म्हणाले, काशीबाईची आजी उरेर संघ म्हणजे मराठा संघ निघून गेली होती. जवर तिची अवलाद शुद्ध करून घेतली जात नाही जाणार नाही तवर त्यांना या खानदानीला सुतक सुतकायचं सवाशीन म्हणून अधिकार नाही असं म्हणू लागले. म्हणून आता आमची लई अपमान झाल्यासारखा वाटू लागला. आमच्या घरचे लोक म्हणू लागले, आमचं घरानं पाक आहे, आपल्याला बट्ट्याची बाई मिळाली असं दादा अण्णा भाभी भाभीला म्हणू लागले. काही काही लोक म्हणाले, काशीबाईच्या आजीनं मराठ्याचा संघ गेली म्हणून काशीबाईचा काय संबंध येतो. तेव्हा भाडगावचा तुकाराम सलगऱ्याचा मुरली मामा होळीचा मारुती हे समधे एका जागी येऊन म्हणाले, तसं कसं होतंय सोरे हो, काशीबाई तिच्या लिकीच्या पोटाला जन्मली आहे, तिच्यानं समजा घोळ पडलाय म्हणून या तळंग्याचा फैसला होईपर्यंत लगीन थांबलं पाहिजे. लग्नात आमचा तग्गू जात पंचायत पडलं. आम्ही तटीवर बसलो. दादा अण्णा बाबा म्हणाले, आम्ही तळंगी आहो, आम्ही इथून सुतक सुतकल्या बगर जाणार नाही. समध्या पंचाने विचार केला आणि तेव्हा पंचायत मध्ये ठरलं की शेवटी काशीबाई सासऱ्याकडून पाक आहे बर माहेरकडून थोडा बट्टा आहे म्हणून काशीबाईला 21 रुपये दंड करावा असं ठरलं आणि पाक करून जातीत घ्यावं लागलं. पुन्हा तिच्यावर कसला बट्टा नाही असं सांगितलं. मग बाबाने जात पंचायत 21 रुपये भरले आणि लग्नात भाभीनं रडत रडत सुतक सुत केलं.